हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवाशितिकण्ठाधिभगं रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखा सः कपर्दिनः ये अन्येषु विद्यन्ति पात्रेषु पिबतो जनान ये पथां पथि रक्षय ऐलभृदा यव्युदः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागंसश्च दिशो रुद्राविदस्थिरे तेषागं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यां येऽन्तरिक्षे ये दिवि येषामन्नं वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयं भीष्मो यश्च नोद्वेष्टितं वोजं भेदधामि। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नौ यो अप्सु यो ओषधीषु यो रुद्रो विश्वाभुवना विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु तमुष्टु हि यस्विषुस्तु धन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वामहेसौ मनसाय रुद्रं नमोभिर्देवमसुरं दुवस्य अयं मे हस्तो भगवानयं मे भगवत्तरः अयं मे विश्वभेषजोऽयगं शिवाभिमर्शनः ये ते सहस्रमयुतं पाशा मृत्यो मर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानां ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनान्नेनाप्यायस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
सर्वांना एक नम्र विनंती आहे की जेवढं पुढे सरकून घेता येईल तेवढं आत्ताच आपण सरकून घेऊयात आणि आपले मोबाईल फोन स्विच ऑफ तरी करू किंवा सायलेंट मोडवर ठेवू। आता आपण नागपूरच्या प्रवचनाची 15 मिनिटं सीडी ऐकणार आहोत।
आणि जे नेहमी कर्म अयशस्वी होतात त्यामुळं आपल्याला सतत यश मिळणार आहे असं भ्रम माझ्या ठिकाणी राहत नाही। आपण आत्मस्वरूप असल्यामुळं कर्माचं यश आणि कर्माचं अपयश एवढंच फक्त पाहायला नको तर कर्म करत असताना आपली आत्मबुद्धी राहते आहे हे पाहणं गरजेचं आहे। अशा प्रकारे भगवंतांनी ज्ञान विचार जो सांगितला त्या ज्ञान विचाराला जोडून कर्म विचार सांगितला आणि हा कर्म विचार भगवद्गीतेत मग नंतर सर्व ठिकाणी आला। ज्ञान विचार एकदाच आला दुसऱ्या अध्यायात आणि मग या ज्ञान विचाराला प्राप्त करण्यासाठी म्हणून कोणत्या बेताने जीवन जगायचं हे मात्र सगळ्या भगवद्गीतेमध्ये सांगितलं गेलं। म्हणून भगवद्गीतेमध्ये कर्मयोग आला। भगवद्गीतेमध्ये साधना आली त्या साधनांना देखील भगवद्गीता कर्मच म्हणते आपली जी स्वधर्म कर्म आहे त्यांना जसं कर्म म्हणतो तसं साधनेची देखील कर्मच आहे त्यांना विकर्म असं म्हणतात. ही जी साधनेची कर्म अथवा विकर्म आहे या साधनेच्या कर्मांमुळे चित्तशुद्धी घडते. मन मनाचं अमन होणं तर्क शून्यता प्राप्त करणं अंतःकरणाची शुद्धी होणं मन बुद्धी अंतःकरण चित्तशुद्ध राहणं चित्तातले विषय नाहीसे होणं आणि अहंकार मूळ अहंतेला म्हणजे स्वरूपाला प्राप्त होत अशा गोष्टी या केवळ साधनेने होत असल्यामुळं भगवद्गीतेमध्ये उपासना कांड कर्म सांगितल्यानंतर सांगितलं नाही. आणि कर्म आणि उपासना या दोन गोष्टी सांगितल्या गेल्यावर तिसरा विषय भगवद्गीतेमध्ये जरुरीचा म्हणून आला तो म्हणजे आतापर्यंत आपण आज्ञाचा विचार केला आपण कसे अविनाशी आहोत चैतन्य स्वरूप आहोत बोध स्वरूप आहोत आणि हा बोध प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपला जो देह आहे तो मर्यादित कर्मामध्ये वापरला पाहिजे विशिष्ट बोधानी वापरला पाहिजे तसंच अजून गरजेचं म्हणून साधना ही केली पाहिजे. पण एवढेच आपले जीवन नाहीये आपल्या जीवनाला म्हणजे व्यक्तीच्या जीवनाला समष्टीचा स्पर्श होतो की नाही. माझं जे जीवन आहे त्या जीवनाला बाहेरच्या जगताचा सतत स्पर्श होत असतो. शेजारी पाजारी आहे आपण राहतो त्या गर्दीमध्ये त्या आळीमध्ये राहणारे लोक आहेत आपली मित्रमंडळी आहेत आपण लहानपणी शाळेत जात होतो मग कॉलेजमध्ये जात होतो मग ऑफिसमध्ये आपल्याला सहकारी मिळाले कदाचित आपल्या बदल्या झाल्या वेगवेगळ्या लोकांशी आपला संबंध आला संपर्क आला समाजाचा आपल्याला स्पर्श झाला तसंच भोग वस्तूंचा आपल्याला स्पर्श झाला. माझं जर लहानपण आठवलं तर तुम्हाला सांगतो 1963-64 साली आमचे जे भाडेकरू होते आमचे नातेवाईकच होते त्यांनी माझ्या वडिलांना पत्र पाठवलेलं होतं की आता इकडं गिरींच्या ऐवजी नगरपालिका पाणी द्यायला लागलेली आहे तर आपण नगरपालिकेचं पाणी घ्यायचं का जर घेतलं तर वेगळी पाणीपट्टी द्यायला लागेल असं एक पत्र आहे. त्याच वर्षी अजून एक पत्र आलं की आता सगळीकडं दिवे यायला लागलेले आहेत इलेक्ट्रिसिटी यायला लागलेली आहे आपल्या वाड्यात आपण घेतलेली नाहीये तर आपण इलेक्ट्रिसिटी लाईट करता अर्ज करायचा का आणि मग आमच्या दादाने सांगितलं आपण करू मग म्हणजे ही गोष्ट मी फार दूरची नाही 63 साली सांगतोय तेव्हा मी 6-7 वर्षांचा असेल तर आज तुम्ही कल्पना करू शकता की आपण कॉर्पोरेशनचं पाणी घ्यायचं का म्हणून कोणी कोणाला विचारेल दिवे घरात घ्यायचे का हे विचारेल तेव्हा तो एक असा ट्रान्झिट पिरियड होता की खेडोपाडी दिवे यायला सुरुवात झालेली होती पाणी यायला सुरुवात झालेलं होतं बाहेरच्या जगतात स्पर्श होतो आणि हा स्पर्श सुख अथवा दुःख देतो हा स्पर्श लालसा निर्माण करतो हा स्पर्श भोगासक्तता निर्माण करतो. आम्ही जेव्हा प्रथम नागपूरला आलो मी प्रथम नागपूरला आलो म्हणजे चैत्र संप्रदायचा 2001 साली 1981 जेव्हा मी प्रथम नागपूरला आलो तर नागपूरचा मनुष्य अभिमानाने सांगायचा की नागपूर हे लार्जेस्ट व्हिलेज इन इंडिया आहे असं नागपूर बद्दल आठवत असं म्हटलं जात होत की हे नागपूर हे भारतातलं सर्वात मोठं खेडं आहे असं म्हटलं जायचं. खर ते खेड म्हणून नव्हतं, फार मोठं गाव होत. आणि आता जर नागपूरचं स्वरूप पाहिलं तर एवढा स्पर्श जो स्वतःला आत्मा समजतो, केवळ परिमित कर्म करायचे म्हणतो, बोधात राहायचं म्हणतो, त्याला व्हायला लागलेला आहे बाहेरचं जगताचा. व्यक्ती, पदार्थ, परिस्थिती आणि या सगळ्यांनी आपण आत्मस्वरूप होणं ही गोष्ट, राहणं ही गोष्ट विसरून जातो. ही विसरली जाते. ती विसरू नये म्हणून साधना सांगितली गेली की कर्माबरोबर साधना आवश्यक आहे. तरी देखील साधना केल्यावर ही परीक्षा होणं गरजेचं आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये 7वा अध्याय आला की दारे उघडून बाहेर आल्यानंतर साधक एकांतातून त्याला जो जगताचा स्पर्श होतो त्यांनी त्याचा बोध कोलमडतो, ध्यानातली शांती घडते, नाहीशी होते. ती होऊ नये म्हणून काय करायचं, कशी समजावणी घालायची आपल्या चित्ताची, मनाची. मया तसं इदम सर्व जगत अव्यक्त मूर्तीना मत स्थानी सर्व भूतानी नचाहम तेष्वस्थिता नच मत स्थानी भूतानी पश्यमे योगमेश्वरम अध्यायात सांगितलं गेलं. सातव्या अध्यायामध्ये हे सर्व जगत जसं तंतूमध्ये मणी धारण करावे, सूत्रे मणी गणावी व असं हे जगत मी धारण केलेलं आहे. म्हणजे आपल्या व्यतिरिक्त जे जी मनुष्य मात्र आहेत, भूत मात्र आहेत, पदार्थ मात्र आहे, जगत आहे, ते सगळं जसं आपल्याला भगवंतानी धारण केलेलं आहे तसं सर्वांना भगवंतानी धारण केलेलं आहे अशा एक दृष्टीने जगताकडे पाहायला पाहिजे असं विवेक भगवंतांनी सांगायला सुरुवात केली. तसं 7वा अध्याय, 8वा अध्याय, 9वा अध्याय, 10वा अध्याय विभूती योग, 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग असं सगळं सांगितल्यानंतर मी काय सांगली प्रस्तावना करतोय अहिंसेची. एवढं सगळं सांगितल्यानंतर सर्व विश्वामध्ये कणाकणामध्ये मीच भरून राहिलेलो आहे असा व्यापक बोध दिल्यावर 12वा अध्याय 12व्या अध्यायाचं एक विशेष महत्व भगवद्गीतेमध्ये आहे की त्याच्या सुरुवातीला अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला की तुझ्याकडे सतत लक्ष ठेवून तुझी उपासना करतात, जे भक्त तुझी उपासना करतात ते भक्त आणि जे केवळ अव्यक्त अविनाशी निराकार असं तुझं स्वरूप जे तूच दुसऱ्या अध्यायात प्रारंभी सांगितलंस आत्म्याचं स्वरूप म्हणून, त्याच्याकडे केवळ लक्ष ठेवून राहतात याच्यापैकी श्रेष्ठ कोण असा प्रश्न विचारला. आणि भगवंतांनी सांगितलं की दोघांनाही मी एक सारखाच प्राप्तव्य आहे. आणि मग भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आला 12व्या अध्यायात येतु सर्वाणी कर्माणी मयी सम्यस्य मत्पराहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते तेषां अहम समुद्धरता मृत्यु संसार सागरा बघा आपण काय बोलतोय हा श्लोक काय सांगतोय सर्व कर्म ये तू सर्वाणी कर्माणी मयी सम्यस्य जनी सर्व कर्म मला अर्पण करून केली कारण कर्माचा अडथळा असतो की नाही आपण केवळ आत्मस्वरूप आहोत असं जरी झालं तरी आपल्याला एक देह मिळालेला आहे आणि त्या देहानी कर्माचं अवश्य करणीयत्व हे करावंच लागतं त्याला बाजूला चालून चालत नाही म्हणून त्याच्यासंबंधी भगवंत सांगतात की ही जी कर्म आहेत ती मला अर्पण करून जो करतो मला म्हणजे इथं संदर्भ आहे विश्वरूप दर्शनाचा नवव्या अध्यायामध्ये सांगितलेलं जे ध्येय आहे त्या ध्येयाचा ज्ञान विचार संपूर्ण सांगून झाला सर्व कर्म जो मला अर्पण करून करतो तसंच आपलं जे जीवन आहे ते जीवन मत पर म्हणजे मीच प्राप्तव्य आहे या ध्येयाने जो जगतो या हेतूनी जो जगतो नाहीतर कोणाकोणाचं जे जीवन आहे ते तीस चाळीस वर्ष नोकरी झाल्यानंतर नागपूरचा सगळ्यात चांगला एरिया कोणता डॉक्टर त्या भागामध्ये बंगला बांधणं हा जीवन हेतू असू शकतो एखाद्या व्यक्तीचा किंवा आपल्या मुलीचं आता लग्न झालं म्हणजे झालं ही अल्प उद्दिष्ट आहे पण त्यावेळेला महत्वाची असतात मी ती दुर्लक्षित करून कोणालाच चालणार नाही त्यावेळेला ती महत्वाचीच असतात पण सगळं जीवन माझं एक चित्र म्हणाला आता नागवंत खेळवलं बस माझ्या दोन्ही मुली म्हणाला नोकरीला जातात आमच्याकडे मुलांना आणून सोडतात मस्त एकदम मला छान वाटतं मुलांना त्यांना शिकवायचं हे करायचं आता आपल्याला आपल्या जीवनात करायचं काय सगळा वेळ नागुंडांना खेळवण्यामध्ये जातो मग त्यांना ग्राउंडवर घेऊन जातो वगैरे वगैरे आणि मग त्या आल्या कामावरून की मग आपल्या मुलांना घेऊन जातात मग आम्ही समाधान वाटतो सगळा दिवस चांगला ते आहे समाधान याच खरं हेच जीवनाचं उद्दिष्ट आहे जर नागुंडांना खेळवण्याचं वय ती नातवंड मोठी झाल्यानंतर तिथं अशाही भगिनी बसल्या असतील की ज्यांनी आपल्या जीवनाचं उद्दिष्ट कदाचित तेव्हा केवळ नातवंडांना सांभाळणं असं ठरवलं असेल आता नातवंड त्यांच्याशी बोलतही नाहीत असा त्यांचा अनुभव असेल ती मोठी झाल्यानंतर ती त्यांच्या व्यवसायात निमग्न झाल्यानंतर चौकशीही करत नसतील असे जीवन हेतू असू शकतात असे जीवन हेतू नसतात म्हणून जीवन हे मत पर असावं आपल्या जीवनाचा जो ओहोळ आहे त्याची नदी व्हावी ती नदी वाहत जावी कशी कुठून जाईल सांगता येत नाही नदी आपली वाट काढत जाते तसं जंगलात अग्नीला कोणी वाट काढून जायत नाही तो आपली वाट काढून निघून जातो वणव्याच्या रूपाने तसं नदीला देखील कोणी कालवे काढून देत नाही ती आपली वाट शोधत समुद्राकडे जशी निघून जाते तशी आपण आपली वाट शोधावी परमात्म्याकडे जाण्यासाठी म्हणून अशा अल्प उद्दिष्टांसाठी म्हणून नाही पण म्हणून नातवंडांना खेळू नये हे सांगण्यासाठी मी आलो नाही पण या छोट्या छोट्या मधल्या गोष्टी आहेत ते जीवनाचं उद्दिष्ट बनवू नये असं मला सांगायचं त्याच्या ऐवजी आपलं जीवन अजून कोणत्या मोठ्या गोष्टीसाठी मिळालंय हे भगवद्गीता सांगतीये म्हणून मत परा हा शब्द आहे अनन्येन एव योगेन माम ध्यायत
हरी हरी। तुमच्या बरोबरच मीही हे ऐकण्यात रंगून गेलो होतो की हे संपूर्ण ये असंच वाटत होत। हे भागा भागातून आपण ऐकणार आहोत। एक प्रश्न आलेला आहे, परमपूजनीय स्वामीजी आपल्याला सर्व भावे नमस्कार, बे एरिया केंद्रात अभंग ज्ञानेश्वरीचा अभ्यास कसा करता येईल ह्याविषयी आपल्याशी साधारण वर्षापूर्वी फोनवर बोलणे झाले होते। अमेरिकेतून आलेला प्रश्न आहे बरं का। आपल्या मार्गदर्शनानुसार आणि आपल्या कृपेनेच हा अभ्यास एकत्रपणे करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करीत आहोत, त्याला आता एक वर्ष पूर्ण होत आले म्हणून त्याचा एक आढावा आपल्या समोर सादर करावा असे वाटले व त्याच्यामध्ये अजून कशा प्रकारे सुधारणा करता येईल असा विचार मनात आला म्हणून हे लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे। दर महिन्यातील चौथ्या रविवारी आम्ही साधारण 7-8 जण कॉन्फरन्सवर सकाळी 8:30 ते 9:30 जॉईन होतो। दर रविवारी 7-8 जण कॉन्फरन्स कॉलवर सकाळी 8:30 ते 9:30 असे त्या बेएरियात राहणारे अमेरिकेतले साधक हे कॉन्फरन्स कॉल जॉईन करतात। त्यामध्ये प्रार्थना, दासबोध वाचन, ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे प्रवचन वाचन, मध्यवर्ती संकल्पनांवर चिंतन, अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास व नामस्मरण असा कार्यक्रम होतो एक तासाचा। त्यामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभ्यासासाठी 20-25 मिनिटे असतात। एक जण ज्ञानेश्वरीतील ओवी वाचतो, त्याच्याशी संलग्न असलेल्या अभंग ज्ञानेश्वरी मधील ओव्या दुसरा वाचतो। मीच त्यांना सांगितलेलं होतं की ज्ञानेश्वरीच्या एका ओवीवर स्वरूपानंदांनी साधारण 2 ओव्या लिहिलेल्या आहेत। मूळ ज्ञानेश्वरी ही वाचली जाते आणि त्याच्याशी संबंधित अशा 2 अशा ज्या ओव्या आहेत, एक एखादी अथवा 2 हा दुसरी व्यक्ती वाचतो। दरम्यान त्या ओव्यांसंदर्भात थोडं स्पष्टीकरण अभंग ज्ञानेश्वरी वाचणारा कधी कधी करतो, थोडस त्याचं स्पष्टीकरण निरूपण वजा असं तो करतो, किंवा कधी नुसते सलग अशा प्रकारे वाचन केले जाते। फेब्रुवारी आणि जून महिन्यात अर्ध्या दिवसाचे शिबिर असते, तेव्हा आम्ही सर्वजण एकत्र भेटून अशाच प्रकारे अभंग ज्ञानेश्वरीचा अभ्यास साधारण अर्धा तास करतो। व ऑक्टोबर महिन्यात जेव्हा पूर्ण दिवसाचे शिबिर असते तेव्हा साधारण 1.5 तास असा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो। आम्हाला सर्वांनाच हा उपक्रम आवडतो आहे, तरी सुद्धा कधी कधी हा अभ्यास म्हणजे नुसते पारायण तर होत नाही ना असे वाटते, म्हणून हा अभ्यास अधिक अंतरंग पद्धतीने कशा रीतीने करता येईल। आपण असं म्हणाला होतात की आपण काही महिन्यांनी फोनवर बोलून अजून कशा प्रकारे हा अभ्यास करता येईल ते बघू। मला असं वाटलं की गुरुवारच्या सत्संगाच्या निमित्ताने जर हा प्रश्न विचारता आला तर त्यासाठी आपला स्वतंत्र वेळ घ्यायला नको। तसेच आपण जे सांगाल ते आम्ही सर्वजण प्रत्यक्ष आपल्याकडूनच ऐकू शकू, म्हणजे मी एकाला सांगायचं आणि त्यांनी स्वामीजी असं असं म्हणालेत असं सगळ्यांना सांगायचं, त्याच्याऐवजी सगळेच हा सत्संग ऐकत असतात। त्यामुळे प्रत्यक्ष सर्वजण तुमच्याकडूनच आम्ही ऐकू शकू व त्यानुसार अभ्यास करण्याचा प्रयत्न करता येईल म्हणून हा प्रश्न लिहून पाठवत आहे. कृपया आपण मार्गदर्शन करावे ही आपल्या चरणी नम्र प्रार्थना. उन्मेष देशपांडेंनी विचारलेला प्रश्न आहे. सुप्रिया तू इथं आलीस, तूही या केंद्रात असतेस? नाही ना, टाइम झोन वेगळा. त्यांचा जो कार्यक्रम आहे प्रार्थना दासबोध वाचन ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे प्रवचनाचं वाचन मध्यवर्ती संकल्पावर चिंतन हा कार्यक्रम जवळपास निम्म्या वेळेत किंवा निम्म्या वेळेपेक्षा थोडा जास्त आणि 20 ते 25 मिनिटे अभंग ज्ञानेश्वरीचं वाचन आता त्यांनी सांगितलं तसं. हा सगळा कार्यक्रम अधिक अंतरंग कसा व्हावा असं विचारलेलं आहे. सामूहिक केंद्र असतं त्याच्या अंतरंगतेला सामूहिक सीमा असते. मी काय म्हणताय ते ऐका. सामूहिक केंद्राच्या अंतरंगतेला सामूहिक रीतीनी सीमा असते म्हणजे लिमिट असतं. पण त्याच्यामध्ये सहभागी होणारा जो असतो सामूहिक केंद्रामध्ये त्याच्या अंतरंगतेला म्हणजे त्याच्या सहभागी होऊन अंतरंगतेनी सहभागी होण्याला कोणती सीमा नसते. आता तुम्ही इथं सत्संगासाठी बसलेले आहात तर हे उत्तर ऐकत असताना अथवा मगाशी प्रवचन ऐकत असताना सामूहिक रीतीने ऐकत असताना सामूहिक सीमा एक असतेच. 15 मिनिटं ऐकवलं गेलं 15 मिनिटंच तुम्ही ऐकलं ही सामूहिक सीमा आहे. तसंच काही शब्द समजा तुमच्या ऐकण्यातून सुटले असतील स्पष्ट ऐकू आले नसतील किंवा तुमचं मन त्यावेळेला दुसरीकडे गेलं असेल अशा घटना घडू शकतात. तर एखादी व्यक्ती याच्यातला एकही शब्द वाया न घालवता ऐकू शकते. हे 15 मिनिटाचं प्रवचन ऐकत असताना आपल्या स्वतःचे विचार कुठलेही न उठता जे सांगितलं जातं ते जसंच्या तसं ऐकण्याचा प्रयत्न करत त्याच्यावर तर्क त्यावेळेला न लढवता ऐकू शकते. हे कानांनी ऐकलं जाऊ शकतं, मनानी ऐकलं जाऊ शकतं, जीवभावाने ऐकलं जाऊ शकतं, पण हे सगळा समूह करणं कठीण आहे. समूहात सहभागी असणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती हे करू शकते. स्वामीजींचं प्रवचन ऐकायला जेव्हा सगळे बसायचे तेव्हा मी असा भाव धरायचो की हे फक्त माझ्यासाठी बोलतायत. आजूबाजूच्या लोकांशी ते तिथं असतील तरी माझ्या दृष्टीने ते फक्त माझ्याशी बोलतायत आणि माझ्याशी पाऊण तास बोलतायत. त्यांचं पाऊण तासाचं प्रवचन असे. अशा प्रकारे ही प्रवचन ऐकता येतं की इथं असलेल्या बाकीचे सगळी मंडळी आहेत ती जणू नाहीयेत आणि ते आणि मी असं चाललेलं आहे. अंतरंगता ही आपल्याला आणावी लागते. कार्यक्रम ठरवता येतो, कार्यक्रमातली अंतरंगता आहे ती आणणं ही ज्याच्या त्याच्या हातात आहे. जास्तीत जास्त कार्यक्रम चांगला ठरवता येणं शक्य आहे पण त्या कार्यक्रमातली अंतरंगता अजून सगळ्यांची मिळून आणणं तशा प्रकारे ही फॅन्टसी आहे. सगळ्यांची आणता येत नाही, आणता येऊही शकेल पण मग तसे सगळे एका पेजवर अगदी एक सारख्या प्रकारे असले पाहिजेत आणि तसं कधी कधी नसतं. कधी कधी नसतं. जे इथं आहे तेच तिथं आहे म्हणून कधी कधी नसतं असं मी म्हणेन. त्यामुळे याच्यातल्या प्रत्येक गोष्टीकडं प्रत्येक जो प्रार्थना दासबोध वाचन तर याच्यातली अंतरंगता आता ज्यांनी त्यांनी आणायची आहे असं मी तुम्हाला सांगेन. मी बऱ्याच वेळेस सांगतो, प्रार्थना करताना कोणत्या भावानी प्रार्थना करावी. अगदी केंद्रात यायच्या आधीच आपल्याला माहीत आहे की केंद्राची सुरुवात प्रार्थनेनी होणार आहे. आणि ज्ञानेश्वरी प्रवचन जर असेल तर अभंग ज्ञानेश्वरीचं प्रवचन असतं, तर पार्थाला प्रतिबोध केला स्वतः नारायणाने असं म्हटलं जातंय. त्याचा खरा अर्थ आपल्याला लक्षात देखील येत नाही, आपण आपल्या ऐकत असतो सोडून देत असतो. स्वतः नारायणाने केलेला हा उपदेश आहे असं नीट लक्षात घेतलं तर त्याच्यात किती अंतरंगता येईल. आणि हा उपदेश व्यासांनी ग्रथित केलेला आहे, विशाल बुद्धी अशा व्यासांना माझा नमस्कार असो असं त्याच्यात म्हटलेलं आहे. तर ही प्रार्थनेचा कार्यक्रम ठेवता येतो, पण या प्रार्थनेकडे अंतरंग पद्धतीने पाहणं हे ज्याला त्याला करायचं आहे. आपल्याला वेध लागावेत काय प्रार्थनेत म्हटलेलं आहे. केवलम करुणाकारम असं म्हटल्यानंतर केवळ करुणेनी आकार धारण केलेले स्वामी स्वरूप आनंद असं वर्णन चाललेलं आहे. हे जर आपल्या मनश्चक्षूंसमोर आलं तर प्रार्थना त्या भावानी म्हटली जाईल. त्यामुळे अभंग ज्ञानेश्वरीत कशी अंतरंगता आणली जाईल हेही पाहता येईलच, पण प्रार्थनेतही अंतरंगता आणता येऊ शकते असं मी म्हणतोय. दासबोध वाचनामध्ये देखील अंतरंगता आणता येऊ शकते. आमचं युवा केंद्र चालायचं, त्यानंतर ज्ञानेश्वरी ज्ञान किरणे प्रवचनाचं वाचन, तर आम्ही हाच उपक्रम सगळा करायचो. सुनील दादा आम्ही 7-8 मंडळीत जमायचो, ज्याच्यातून हे माधवनाथ बोध प्रसारक मंडळ एवढं मोठं काम उभं राहिलं. ज्ञानेश्वरी ज्ञान किरण या प्रवचनाचं वाचन हे त्या कार्यक्रमाचा एक भाग आहे, आमच्याही कार्यक्रमाचा एक भाग होता. पण बऱ्याच वेळेला आणि कोणी वेगवेगळी व्यक्ती वाचायची त्यावेळेला, पण त्या आठवड्यात कधीतरी पुढच्या रविवारी जे प्रवचन वाचलं जाणार आहे तर ते प्रवचन आधीच वाचून ठेवणं एवढं तर आपण करू शकतो. मी करायचो तिथंच प्रथम आपण ऐकलं गेलं पाहिजे असं नाहीये की तिथं कार्यक्रम आहे म्हणून ते प्रवचन सगळे मिळून ऐकणार आहेत. आपण आधी वाचू शकतो ते प्रवचन, त्यामुळे तिथं वाचलेलं दुसऱ्यांदा वाचलं ऐकलं जाईल. स्वामीजींच्या ज्ञानेश्वरी प्रवचनाला मी जायचो तर ते जसा अभ्यास करायचे तो माहीत होता, ते कधी कधी आम्हाला मदतीला घेऊन अभ्यास करायचे. काढ म्हणायचे, गीता रहस्य काढ, लोकमान्य काय म्हणतात या श्लोकावर बघू, बाबा महाराज गर्दे काय लिहितात ते बघू, स्वरूपानंद काय लिहितायत ते बघू, साखरे महाराजांनी काय अर्थ केलाय पहा बरं, आणि मग ते थोडंसं निरूपण करायचंय. आम्हाला असं वाटायचं की दुकानामध्ये फार छान वाटतं आज स्वामीजींनी आपल्याकडून काही वाचून घेतलं, पण मला असं लक्षात आलं त्याच्यातून संध्याकाळी प्रवचन करत असताना ज्या ओव्या प्रवचनात ते सांगणार आहेत त्या ओव्यांचा त्यांचा अभ्यास आणि चिंतन त्या योगाने चालू असायचं. दुकानात आलेली मंडळी, साधक मंडळी ही त्यांना अडथळा नव्हता, तर त्यांना मदतीला घेऊन देखील ते त्यांचा अभ्यास करायचे. वेळ कुठून काढायचा, तर आम्ही श्रवणाकरताच गेलेले असायचो, ते जे म्हणतील ते ऐकण्यासाठी गेलेले असायचो. याच्यावरून माझ्या असं लक्षात आलं की स्वामीजी जे प्रवचन करणार आहेत, तर ते आपणही जर पाहिलं तर ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचल्या, लोकमान्य काय म्हणतात ते वाचलं, आणि तिथं अशी म्हणजे लोकमान्य त्या ओवीच त्या श्लोकाचा अर्थ सांगतात, आणि याचं विवरण पृष्ठक्रमांक 354 वर अधिक केलेलं आहे म्हणतात. तिथं जाऊन पाहिल्यानंतर ते वाचून काढायचं, असं असं वाचनात चांगला वेळ जायचा. हे सगळे ग्रंथ विनोबा काय म्हणतायत तेही पाहायचं, आणि प्रवचनाला जाऊन बसायचं. मग आता ते प्रवचन अधिक एकाग्रतेनी आणि आपल्याला थोडासा अभ्यास झालेला असल्यामुळं स्वामीजी अजून जे काही त्याच्यात भर घालून सांगतील ते इतरांनी कुठपर्यंत सांगितलेलं आहे आणि स्वामीजींनी त्याच्यात कशी अजून बहार आणलेली आहे, बोधाच्या अंगानी देखील अजून उंच पातळीवरून कसं ते सांगतायत हे समजेल का समजणार नाही. म्हणून समुदायाचा जो अभ्यास आहे त्या समुदायाच्या अभ्यासाच्या बरोबरीने आपण स्वतः अभ्यास करायला पाहिजे असं मी सांगेन. त्यामुळे असं झालं की जवळपास 77 साली मी त्यांची प्रवचन ऐकायला सुरुवात केली आणि साधारण 86 ते 87 च्या दरम्यान मी ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायला सुरुवात केली आमच्या घरी. सुरुवातीला आता मी सांगतोय तसेच एक श्लोक वाचायचा आणि वेगवेगळी मंडळी काय म्हणतात ते पाहायचं, चर्चात्मक केंद्र असायचं. आणि साधारण 86 साली किंवा 87 सुरुवात असेल मी स्वामीजींना विचारून घरी अभ्यासाकरता ज्ञानेश्वरीवरच निरूपण सुरू केलं, पण आधी कितीतरी अभ्यास झालेला होता. नुसतं हौसेनी निरूपण करणं निराळं आणि अंतरंगता आपल्या ठिकाणी आणणं निराळं. मी प्रत्येक वेळेला माझं का सांगतोय, मला माझा अनुभव आहे म्हणून सांगतोय, अभ्यासाचा अनुभव आहे म्हणून सांगतोय, बाकी काही हेतू नाही. म्हणून आता आम्ही युवा केंद्राचे कार्यक्रम बदलले नाहीत अजिबात, हो की नाही, कधीच बदलले नाहीत. जे जसे कार्यक्रम आहे तसं, बऱ्याच सूचना यायच्या आपण असं करावं का तसं करावं का, हे रुची वैचित्र्य आहे. जे आपण करतो आहोत तेच अंतरंग पद्धतीने करायचं. कार्यक्रम बदलून दुसरंच काहीतरी वाचायला सुरुवात करून अधिक अंतरंगता येणारच नाही जर तुम्ही अंतरंगतेने केलं नाही तर. म्हणून आता याच्यातल्या प्रत्येक गोष्टीला हे जे 7-8 जण आहेत त्यांनी याच्यातल्या प्रत्येक जो विभाग आहे त्याच्याकडे अधिक अंतरंगतेने ते कसं करता येईल याचा विचार करावा आणि शक्य तितका प्रयत्न करावा. खूप अंतरंग अजून तितकं जमत नाहीये. जेवढं जमतं आहे ते तर महत्वाचं आहे, त्यांनी उद्याचं जमणार आहे, त्यांनी पुढच्या काही दिवसात अजून अंतरंग त्यांनी जमणार आहे, अजून अभ्यासाची खोली वाढणार आहे. म्हणून हे मध्यवर्ती संकल्पांवर चिंतन, त्याचा व्यवहारात कसा उपयोग करता येईल याचाही विचार करणं आणि थोडे बहुत आपल्या स्वतःवर प्रयत्न करणं, असं करणं जसं प्रेमभाव ही संकल्पना आहे. हे आपल्या खिचगणतीतही नसेल, नुसत्या पाट्या लागलेल्या असतील तर उपयोग काही नाहीये. म्हणून अंतरंगता आणणं हे ज्याचं त्याचं काम आहे. सामूहिक गोष्टीमध्ये एक ढाचा ठरवला जाऊ शकतो, पण त्याच्यातले खरे रंग भरायचे त्या समुदायामध्ये असणाऱ्या प्रत्येकाने भरायचे आहेत आणि ते आपल्या स्वतःच्या खोलीनी अंतरंगतेनी ते भरायचे आहेत. कार्यक्रम आता हाच चालू राहू देत यांचा. याच्यातलं जे निरूपण आहे 20-25 मिनिटाचं, जो प्रत्येक जण थोडं वाचेल आणि निरूपण करेल, तो त्याच्या चिंतनाचा भाग असला पाहिजे. आणि जो ज्याच्याकडे वाचायची जबाबदारी आली आहे त्या केंद्रात, आणि ज्याच्याकडे अभंग ज्ञानेश्वरी वाचायची जबाबदारी आली आहे, तर त्याला चिंतनाची जबाबदारी आहे, तो तेवढ्या त्या आठवड्याचा अभ्यास करेल. पण हा अभ्यास प्रत्येकाने करावा असं मी म्हणेन. जेव्हा आमचं युवा केंद्र होतं तेव्हा मी असंच म्हणायचो की जेव्हा सुनील दादा बोलणार आहेत तेव्हा आपल्याला काही नाहीये असं मी समजायचं नाहीये, तर त्या ओव्या वाचून मी काय बोललो असतो असा विचार करायचा आहे. थोडा विचार करायचा आहे. जेव्हा आपण निरूपण करू तेव्हा खूप अभ्यासाला बसू, पण आपल्याला माहिती पाहिजे कुठपर्यंत आलंय आणि आपण याच्यावर काय थोडा बहुत विचार करू शकतो. इथल्या निरूपणांच्या बाबतही मी तेच सांगत असतो. अभंग ज्ञानेश्वरीचं प्रवचन आहे, यावेळेला कोणाचं प्रवचन आहे, चला म्हणजे आपण सुटलो. आपण सुटलो नाही, आपणही थोडासा अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीने त्याच्या बैठकी मी कधी कधी घेतो. आता 2 वर्षात जवळपास घेतल्या नाहीत. ज्या व्यक्ती वाढवल्या तेव्हा मी एक बैठक घेतली आणि तेव्हाही हे सांगितलेलं होतं. त्याचा उपयोग असा होतो की ट्रॅफिक आहे, ती व्यक्ती आलीच नाही, ती व्यक्ती आली नाही तर मला सांगता यायला पाहिजे की तू ये आणि प्रवचन कर. आणि त्यांनी काही थोडा बहुत अभ्यास झालेला आहे, केलं पाहिजे असं मी म्हणे. अशा वेळा माझ्यावरही आलेले आहेत. दासबोध प्रवचन करणारा साधक वेळेमध्ये येऊ शकला नाही तर मी प्रवचनं केलेली आहेत. याचं कारण मी वाचून येत असे हे आहे. म्हणून परमार्थ हा लाईटली घ्यायला नको आणि काहीच लाईटली घ्यायला नको. आपल्याला जीवन ठरवून जगायचंय आणि खरंच आपण तसं करतो आहोत. या मंडळींचं कौतुक आहे की चौथ्या रविवारी 7-8 जण कॉन्फरन्स केंद्रावर सकाळी 8:30 ते 9:30 असे जॉईन होतात. आणि ही सुप्रिया तुम्ही तळमळीनी राखलेली गोष्ट आहे. तू याच्यात जॉईन होत नाहीस, तुमच्या इथं अजून काही कार्यक्रम चालू असतील. तसं इथं देखील आपणहून तळमळीनी आता हे कसं पुढे न्यायचं आहे हे याचा आपण अधिकाधिक विचार करून मननशील लोकांपाशी अखंड देव अहरनिशी पाहता त्याचा पूर्व संचितासी जोडा नाही असं समर्थ म्हणतात. आपण मननशील असावं. मननानी अखंड देव अहरनिशी, रात्र आणि दिवस आपल्यापाशी आपल्या मनामध्ये देव आहे अशी भावना राखायला हवी. त्याचं पूर्वसंचित तुटून जातं. तो या क्षणात आत्ता जे जगायचं आहे ते जीवन जगतो आहे. आता पूर्वसंचिताप्रमाणे दुःखही येईल तरी तो ते सहन करेल, सुखही येईल तरी ते सहन करेल, फार महत्व देणार नाही. तो त्याचं पारमार्थिक जीवन जगेल. त्यामुळं आणि हा उपक्रम या सगळ्यांना आवडतो. हे फेब्रुवारी आणि जून अर्ध्या दिवसाचं शिबिर घेतात, किती तळमळीने बसत असतील बघा. तेव्हा हा उपक्रम ते करतात सगळे मिळून. आणि ऑक्टोबरमध्ये पूर्ण दिवसाचं एक शिबिर तिथं होतं तेव्हाही हा उपक्रम ते करतात. ही फार चांगली गोष्ट आहे, मला याचं फार कौतुक आहे. आता याच्यात अंतरंग होण्यासाठी आपणच अंतरंग होणं हा उपाय आहे. आपल्या अंतरंगतेने केंद्र अंतरंग होईल. तुम्हाला हे माहीत आहे का की ज्या कॉलेजमध्ये चांगली मुलं, चांगले मार्क मिळवणारी मुलं ऍडमिशन घेतात त्या कॉलेजची महती दिवसेंदिवस वाढत जाते, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे 90% पुढेच मार्क मिळवणारी मंडळी ज्या कॉलेजमध्ये एकत्र येतात तर ती मुलंच कॉलेजचा महिमा वाढवत असतात. जिथं बुद्धिमान मंडळी एकत्र येतात आणि जिथं सामान्य मंडळी एकत्र येतात त्यांचे रिझल्ट, त्यांचे मग कॅम्पस इंटरव्ह्यू सगळं वेगवेगळंच होऊन जातं. एकाकडे कोणी फिरकतही नाही आणि एकाकडे रांग लागते. चांगली मंडळी इथं आहेत आणि ती घेण्यासाठी तसं इथं चांगली मंडळी म्हणजे अशा प्रकारची अंतरंग मंडळी येत आहेत आणि ती वाढावीत अशी इच्छा आहे. यांचीही तशीच इच्छा आहे. या पद्धतीने आपण करू शकू. उन्मेष ही ऐकत असेल आणि सगळीच ऐकत असतील आणि त्यानिमित्ताने हे अर्थात सगळीकडेच माझं बोलणं आता पोचत आहे. तशा पद्धतीने आपली अंतरंगता वाढवायची आहे. आपली अंतरंगता आपल्या सामान्य कर्मांनी देखील वाढवता येते, अगदी सामान्य कर्मांनी. जसं अव्हा सव्वा पाये चालता अव्हा सव्वा पाये शिवयात्राची होतू जाये. सहज जरी चालला तरी शिवयात्रेला चाललेला आहे. कारण परमार्थ हा मानसिक आहे ना. आज जर मनात पवित्र भाव असेल सहज पावलं टाकतो आहे. पण आपण सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहोत असं स्मरण ठेवत पावलं टाकतो आहे. आणि इकडे तिकडे झाडावर पशु पक्षी पाहत दुकानाच्या पाट्या पाहत चाललेलं आहे. या चालण्यात फरक आहे. असं आपलं सगळं जीवन अधिक सरस करणं हे आपल्याच हातात आहे. तशा रीतीने आपल्या सगळ्या साध्या साध्या कृती देखील केंद्र तर आहेच. पण केंद्र हा आपल्या इतर जीवनाचा एक भाग आहे छोटासा. आपलं इतर जीवन जे आहे त्याचं रिफ्लेक्शन आपल्यामध्ये. आणि अशी जर अनेक मंडळी जमली तर केंद्रामध्ये. आपले कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचा दमदारपणा हा इथं येणाऱ्या सगळ्या तुमच्यासारख्या साधकांमुळे निर्माण झालेला आहे. तुम्ही हे सगळं मनापासून करता अजून पुढे नेण्यासाठी म्हणून ही धडपड आहे. एवढंच हरी ये अमृता अभंग म्हण. थेट एकमेकांशी बोलताना देखील फोनवर जेवढं त्याच्याशी मी बोलू शकलो नसतो तेवढं या प्रश्नाच्या रूपाने बोलू शकलो मला असं वाटतं. कारण व्यक्तीशी बोलताना एक मर्यादाच राहते. त्या व्यक्तीला असं चुकून वाटायची शक्यता असते की हे एवढं सांगतायत ते म्हणजे शेवटी मी झापून घेतलं. तर तसा त्याचा हेतू नसतो. पण व्यक्तीशी बोलताना म्हणून इतकं बोलू शकत नाही. बहुतेक ते मलाच म्हणाले की तू अंतरंगतेनी करत नाहीयेस. व्यक्तिगत बोलण्यात ही अडचण येते. पण सामुदायिक बोलण्यामध्ये सर्वांनाच बोध होत असतो.
संतांची या गा संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ तळमळ दुःखलेश दुःखलेश संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ तेथे मी राहीन होऊनी याचक तेथे मी राहीन होऊनी याचक घालतील भीका तेची मज संतांची या गावी प्रेमाचा सुकाण संतांचा उदीम उपदेशाची पेठ संतांचा उदीम उपदेशाची पेठ प्रेम सुख साठ देती घेती संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांचे भोजन अमृताचे पान संतांचे भोजन अमृताचे पान करीति कीर्तन सर्व काळ संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी वसे भांडवल संतांची या गावी वसे भांडवल अवघा विठ्ठल धन वित्त अवघा विठ्ठल धन वित्त धन वित्त संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ तुका म्हणे तेथे आणिक नाही परी तुका म्हणे तेथे आणिक नाही परी म्हणून भिकारी झालो त्यांचा संतांची या गावी संतांची या गावी गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ नाही तळमळ दुःख लेश संतांची या गावी संतांची या गावी संतांची या गावी गावी प्रेमाचा सुकाळ
हरि 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 हा प्रेमाचा सुकाळ स्वामीजींच्या चरणाशी आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे हरी हरी आपण नाम घेऊ एक दोन पाच मिनिटं शांत बसू आपले श्वास शांत संथ श्वासाकडे लक्ष ठेवा
दीर्घश्वसन करू नका, सहज चाललेले श्वास. थोडे संथ. त्यामुळे मन ही शांत निर्विचार. आपल्या हृदयाच्या ठिकाणी स्वामीजींना पहा. त्यांच्या पायाशी आपल्यालाही बसलेलं पहा. माधवाय नमः. माधवाय नमः.
हरी 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 स्वामी जी स्वामी जी प्रभु राम राम। बोला पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि
श्री राम।